नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लीत ड्युरंड कप 2025 फुटबॉल सर्तीच्या चषकांचे अनावरण केले। खेळात शिस्त, निर्धार आणि संघटनात्मक भावना निर्माण जाता, तसेच खेळात लोकांक, धर्मांक आणि देशांक एकटा हाडपाची खाशेली तांक आसा असे ताणी सांगले। खेळ हे भारतात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करपाचे एक बळिष्ठ माध्यम झाला असे सांगताना ताणी म्हणा,
भारत में खेल राष्ट्रीय एकीकरण का एक शक्तिशाली साधन रहे। जब ओलंपिक में या किसी अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिता में तिरंगा लहराता है तो सभी देशवासी रोमांचित हो जाते हैं। फुटबॉल की लाखों लोगों के दिलों में विशेष जगह है।
त्रिनिदाद आणि टोबॅगोतल्या मूळ भारतीयांच्या 6व्या पिळगेतल्या नागरिकांक आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया म्हणजे ओसीआय कार्डा मेळटली, जाका लागून तांकां भारतात कसलेच निर्बंध नासताना रावपाक आणि काम करपाक मेळटले असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। त्रिनिदाद आणि टोबॅगोतल्या भारतीय समुदायाक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्र्यांनी सांगले,
India's Unified Payments Interface or UPI has revolutionized digital payments. Nearly 50% of the world's real-time digital transactions take place in India. I congratulate Trinidad and Tobago for being the first country in the region to adopt UPI.
जागतिक दक्षिण वांगडा भारताचे संबंध आणि घटमूट करपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्जेंटिनाक भेट दितले। अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जावियर मिंगेल यांच्या आमंत्रणाप्रमाण प्रधानमंत्री अर्जेंटिनाक भेट दितात। हे वेळार दोनूय देशांमधील सहकार आणि भागीदारी वाढवपाच्या मार्गांविषयी चर्चा जातली, तसेच आर्थिक भागीदारी, खण, ऊर्जा सुरक्षा आणि अणुऊर्जेचो शांततायेन वापर ह्या मळार कबलाती जातल्यो। केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारात महान मराठा झुजारी पहिल्या पेशवा बाजीरावाच्या पुतळ्याचे अनावरण केले। हे वेळार ताणी सांगले,
पेशवा बाजीराव का एक स्मारक बनाने की सबसे उचित जगह अगर कोई है तो NDA पुणे की अकादमी, क्योंकि जहां से देश की तीनों सेनाओं के सूत्रधार प्रशिक्षित होकर निकलते हैं, वहां बाजीराव पेशवा की मूर्ति से प्रेरणा लेकर अगर हमारे भविष्य के सेनानी जाते हैं तो मुझे विश्वास है कि कई सालों तक भारत की सीमाओं को कोई छूने का साहस नहीं कर सकता।
फाटल्या 10 वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयान 28 कोटी परस चढ रोजगार संद निर्माण केल्यात असे केंद्रीय मंत्री जितन राम मांझी हांणी सांगले। GDP आपले मंत्रालय 30%, उत्पादन क्षेत्रात 35.4% आणि देशाच्या निर्गतीत 45.73% योगदान दिता अशी माहिती ताणी दिली। फिट इंडिया संडेज ऑन सायकलची 30वी आवृत्ती आयतारा देशभरातल्या 6000 सुवातींनी रेझिडंट वेलफेअर असोसिएशनाच्या पालवान आयोजित करतले। प्रदूषण उणे करप आणि स्थूलताय मुक्त भारता खातीर देशभरात 50,000 परस चढ नागरिक या कार्यावळीत वाटो घेतले अशी माहिती युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी सोशल मीडिया पोस्टावरवी दिली। केंद्र सरकार एका सप्तका भितर 2026 वर्षाच्या हज यात्रे खातीर अर्ज स्वीकारतले अशी माहिती अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी दिली। सगळ्या अर्जदारांनी वेळार अर्ज करपाची विनंती ताणी केली। तसेच 65 वर्षा वयर आशिल्ल्या यात्रेकरूं वांगडा एक साथीदार आसप सक्तीचे आसा असे ताणी सांगले। तिख्या आणि अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी हांणी भारतातली व्हडली तिख्या उत्पादक कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या दुबईतल्या कार्यालयाचे उक्तावण केले, जे जागतिक विस्तार रणनितीकडेन महत्वाचे पावल आसा। तसेच तिख्या उद्योगाची संसारिक उपस्थिती वाढवपाच्या आणि वर्ष 2030 मेरेन 30 कोटी टन राष्ट्रीय तिख्या उत्पादन मिळवपाच्या भारताच्या ध्येयाप्रमाण आसा। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिसात वायव्य आणि मध्य भारतात चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच राजस्थान, मध्य महाराष्ट्र, ओडिसा, गोय आणि कर्नाटकात उटंगाराच्या पावसाखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। भारताच्या किदांबी श्रीकांत हाणे कॅनडा ओपन सुपर 300 बॅडमिंटन सर्तीत दादल्यांच्या एकोट्या गटाच्या क्वार्टर फायनलीत पाऊल घाला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।